chinimandi.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांना दिलासा। भारतात या आठवड्यात सरासरीपेक्षा 42% अधिक पाऊस। पाणी टंचाईपोटी चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांना देशात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानं दिलासा मिळाला आहे। 1 जूनला पाऊस सुरू झाल्यापासून तो सरासरीपेक्षा जास्त होता। चांगल्या पावसामुळे पेरणीस मदत होऊन शेतकऱ्यांचा ताण कमी होईल। हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार देशात मागील आठवडा ते 31 जुलै या कालावधीत 50 वर्षांच्या सरासरीपेक्षा 42% जास्त पाऊस झाला आहे। मागील आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा 35% खाली होता आणि तो मागील आठवड्यापूर्वी सरासरीपेक्षा 20% होता। केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातील 100 प्रमुख जलसाठ्यांपैकी 72 जलसाठ्यांमध्ये जलसाठा झाला आहे, जो साधारणतः 80% किंवा त्यापेक्षा कमी आहे। 25 जुलैपर्यंत गंगा, कृष्णा आणि महानदीसारख्या प्रमुख नद्या खोऱ्यातील साठवण स्थितीत अजूनही घट आहे। 1 जूननंतर पावसाळी हंगाम सुरू झाल्यापासून एकूणच भारतात सरासरीपेक्षा 9% कमी पाऊस झाला आहे।